कवीनं लिहिलेल्या गीताचे शब्दच मला सांगतात की मला असं असं म्हणा आणि त्या गीतात लपलेली चाल मी एक निमित्त मात्र होऊन सहज करून जातो, असं संगीत दिग्दर्शक यशवंत देव नेहमी म्हणत असतात. त्याचं प्रत्यंतर मंगेश पाडगावकर यांचं अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असं तिल केल्या केली पण प्रीती, हे गाणं ऐकताना आपल्याला नक्कीच येईल. गीत आपल्याला ऐकवित आहेत अरुण दाते.
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे इथे सुरू होण्या आधी संपते कहाणी, चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे सर्व बंध तो चुका असतील केल्या केली पण प्रीती. अखेरचे गंध दूर जाचा आणिक जवळ मात्र काटे, गंध दूर जाचा आणिक जवळ मात्र काटे, असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे, कधी हाय वाटे. तरी गंध बुंदित धावे तुझ्या साथी, चुका अस दिल केल्या केली पण प्रीती अखेर से गीत आले जर हे कधी तुझ्या कानी गुज अंतरीचे कथिले तुलाया स्वरानी आत गीत आले जर हे कधी तुझ्या कानी गुज अंतरी दोन ज्योती लाख चुका अस दिल केल्या केली पण प्रीती अखेर से येतील माझ्या तेच शब्द ओठी लाख चुका